आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या पहिल्या स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव प्रयोगाचा नागपूरमधल्या सातनवरी इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ. अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या 2 दिवसीय परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्घाटन. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या कार ऑन ट्रेन सुविधेला सुरुवात. एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी. आणि क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. महाराष्ट्रातलं पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव असलेल्या नागपूर जिल्ह्यातल्या सातनवरी गावाचा यशस्वी प्रयोग बघून या योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातली 10 गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करायचा निर्णय सरकारनं घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये केली. सातनवरी या गावातून स्मार्ट आणि इंटेलिजंट व्हिलेज योजनेचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. या योजनेअंतर्गत कृषी, आरोग्य, शिक्षण अशा 18 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे संपूर्ण सातनवरी गावाचं परिवर्तन होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. स्वातंत्र्यप्राप्तीप्रमाणेच देशाची लोकशाही अबाधित ठेवणं हेही महत्वाचं असून विठ्ठलभाई पटेल यांनी भारतीय संकल्पनांवर आधारित लोकशाहीचा पाया घालण्याचं काम केलं असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नवी दिल्लीत अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या संसदेची आणि पीठासीन अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा राखणं महत्वाचं असून विधिमंडळ ही जनतेचा आवाज पोहोचवण्याचं माध्यम बनायला हवी असं ते म्हणाले.
विधानसभा पक्ष और विपक्ष दोनों की समझ से जनता का आवाज रखने की माध्यम बननी चाहिए और अगर विधानसभा का विभाग स्वतंत्र नहीं होता है तो ये कभी संभव नहीं होता है. इसलिए स्वतंत्र विधानसभा विभाग की रचना करने का जो ऐतिहासिक निर्णय विठ्ठलभाई पटेल ने अंग्रेजों के समय में किया उसको हमारी संविधान सभा ने भी स्वीकार किया और आज सभी विधानसभाओं के अंदर विधानसभा का विभाग अध्यक्ष के तहत और लोकसभा राज्यसभा में भी अध्यक्ष के तहत चलते.
देशाच्या केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून विठ्ठलभाई पटेल यांनी पदभार स्वीकारल्याच्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ही परिषद दिल्ली विधानसभेत आयोजित केली आहे. देशभरातल्या 29 राज्य विधानसभांचे अध्यक्ष आणि 6 राज्यांच्या विधान परिषदेचे सभापती तसंच उपसभापती या परिषदेत सहभागी होणार आहेत. यावेळी शहा यांनी विठ्ठलभाई पटेल यांचं जीवन, संसदीय योगदान आणि देशाच्या संसदीय इतिहासावर आधारित प्रदर्शन तसंच माहितीपटाचं उद्घाटन केलं. विठ्ठलभाई पटेल यांच्यावर काढलेल्या विशेष टपाल तिकिटाचं अनावरण शहा यांनी यावेळी केलं. गगनयान या पहिल्या वहिल्या मानवसहित अंतराळ मोहिमेसाठी भारत पूर्ण तयार असून ही फक्त तंत्रज्ञानातली प्रगती नाही तर आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातला एक नवा अध्याय आहे असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्यक्त केला. मोहिमेसाठी निवड झालेले ग्रुप कॅप्टन्स शुभांशू शुक्ला, प्रशांत बालकृष्णन नायर, अजित कृष्णन आणि अंगद प्रताप या 4 अंतराळवीरांचा आज नवी दिल्लीत एका विशेष कार्यक्रमात सत्कार झाला त्यावेळी ते बोलत होते. अंतराळ क्षेत्रातलं भारताचं योगदान फक्त उपग्रह सोडण्यापुरतं मर्यादित नसून चंद्रापासून ते मंगळापर्यंत भारताचं पाऊल पडत आहे असं सिंह यांनी नमूद केलं. शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचं नवं पर्व सुरू झालं असून शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर द्यावा तसंच विषमुक्त सेंद्रिय शेतीकडे वळावं असं आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं आहे. पुण्यात आयोजित महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या 65व्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. राज्यात द्राक्ष उत्पादन वाढावं यासाठी द्राक्ष बागायतदार संघाच्या माध्यमातून करण्यात येणारं कार्य उल्लेखनीय असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातले शेतकरी केंद्रबिंदू मानून सरकार काम करत आहे असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची उत्पन्नाची पातळी वाढवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने कार ऑन ट्रेन अर्थात आपल्या गाडीसह कोकणात येण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून त्याची सुरुवात कालपासून झाली. काल दुपारी 3:30 कोलाड स्थानकावरून निघालेली कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन रात्री 11:00 सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नांदगाव रेल्वे स्थानकावर पोहोचली. नांदगाव आणि गोव्यात वेरणे या 2 स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध असणार आहे. भारतीय स्टेट बँकेने रिलायन्स कम्युनिकेशन्सची खाती बनावट म्हणून घोषित केल्यानंतर आता बँक ऑफ इंडियानेही या कंपनीची कर्ज खाती बनावट म्हणून घोषित केली आहेत. या कंपनीने कर्जाची रक्कम वळवणं आणि नियमांचं उल्लंघन केल्याचे आरोप बँकेने केले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं काल दुपारी 12:30 ओदिशा किनाऱ्याजवळ IADWS अर्थात एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी केली. या बहुस्तरीय स्वदेशी शस्त्र प्रणालीमध्ये जमिनीतून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली, कमी पल्ल्याची प्रगत हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आणि लेसर आधारित निर्देशित ऊर्जा शस्त्र यांचा समावेश आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी IADWSच्या यशस्वी चाचणीबद्दल DRDO, सशस्त्र दलं तसंच उद्योग क्षेत्राचं अभिनंदन केलं. या चाचणीमुळे देशाची हवाई संरक्षण क्षमता आता अधिक बळकट झाली असून महत्वाच्या स्थळांच्या सुरक्षेसाठी शत्रूच्या हवाई हल्ल्यांवर मात करण्याची आपली संरक्षण सिद्धता अधिक विकसित होईल असं राजनाथ सिंह म्हणाले. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि DRDOचे अध्यक्ष डॉ समीर कामत यांनी या यशस्वी उड्डाण चाचणीत सहभागी सर्व पथकांचं अभिनंदन केलं. भारतीय क्रिकेट संघातला फलंदाज चेतेश्वर पुजारा यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकेटने मला अमूल्य संधी, अनुभव, ध्येय आणि प्रेम दिलं, तसंच माझ्या राज्य आणि देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, अशा शब्दात पुजाराने समाजमाध्यमांवर आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट असतो, निवृत्त होताना माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे असं पुजारा म्हणाला. चेतेश्वर पुजाराने 103 कसोटी क्रिकेट सामन्यात 43.60 सरासरीने 7,195 धावा केल्या. यात 19 शतकं आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पुजारा हा भारतीय संघातला 8वा खेळाडू आहे. 2010 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पुजाराने कसोटी पदार्पण केलं होतं. पहिल्याच सामन्यात त्याने 72 धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. मराठवाडा साहित्य परिषदेच्या ग्रंथ पुरस्कारांचं वितरण आज माजी विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते होणार आहे. यात नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार, अनोखे थायलंड या प्रवास वर्णनासाठी वंदना पारगावकर यांना, म भी चिटणीस वाङ्मय पुरस्कार, गांधी वाद आणि वास्तव या पुस्तकासाठी सचिन कुसनाळे यांना, बी रघुनाथ वाङ्मय पुरस्कार पांडुरंग मुरारी यांच्या नांगरमुठी या साहित्यकृतीला, तर पुस्तक व्यवहारातली लक्षणीय कामगिरीसाठी रा ज देशमुख स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगरच्या कैलाश पब्लिकेशन्सला प्रदान केला जाईल. गोंदिया शहरात आज काळ्या, पिवळ्या आणि केशरी रंगाच्या मारबतीची मिरवणूक काढण्यात आली. शहरातल्या अनेक भागातून मोठ्या उत्साहात ही मिरवणूक निघाली. अनेक ठिकाणी देखावे उभारण्यात आले होते. मिरवणुकीत युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मारबती बघण्यासाठी लोकांनी ठिकठिकाणी मोठी गर्दी देखील केली होती. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या कशेडी बोगद्याजवळ काल मध्यरात्री एका खासगी बसला आग लागली. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. ही बस मुंबईहून मालवणला जात होती. आगीचं वृत्त कळताच खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. हवामान. पुढल्या 48 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता, तर किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहील असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यात पुढच्या 2 दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या पहिल्या स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव प्रयोगाचा नागपूरमधल्या 7 नवरी इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ. अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या 2 दिवसीय परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्घाटन. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या कार ऑन ट्रेन सुविधेला सुरुवात. एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी. आणि क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याचबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.